नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका प्रादेशिक खबरो दिता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल भारतरत्न पुरस्कार भेटयले। राष्ट्रपती भवनात काल सकाळी हो सुवाळो झालो। आदले प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग आणि पीव्ही नरसिंग राव, बिहाराचे आदले मुखेलमंत्री कर्पुरी ठाकूर आणि नामनेचे विज्ञानिक MS स्वामीनाथन हांका मरणोत्तरा उपरांत पुरस्कार भेटयले। आदले पालवी प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ फुडारी लालकृष्ण अडवाणी हांकाय देशाचो हो सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपतींनी भेटयलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह तसेच हेर ज्येष्ठ मंत्री सुवाळ्याक हाजीर आशिल्ले। लोकसभेच्या पहिल्या पावण्याखातीर तसेच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात विधानसभा वेचणुकेची उमेदवारी फाटी घेवपाखातीर काल निमणो दीस आशिल्लो। बुधवार मेरेन उमेदवारी दाखल करूंक मुजत आशिल्ली। ब्रेस्तारा उमेदवारी अर्जाची विस्कटावणी झाली। पहिल्या पावण्यार 17 राज्यां आणि 4 केंद्रशासित प्रदेशांनी मिळून 102 लोकसभा सुवातांखातीर 19 एप्रिलाक मतदान जातले। बरोबर सिक्कीमाचे 32 विधानसभा मतदारसंघ आणि अरुणाचल प्रदेशाच्या 60 विधानसभा मतदारसंघाखातीर त्याच दिसा लोकसभेबरोबर विधानसभेच्यो वेचणुको जातल्यो। तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार तसेच पुड्डुचेरीत एकाच पावण्यात लोकसभा वेचणुको जातात। बिहारात होळयेचो उत्सव आणि राज्याच्यो वर्सुकी दीस आशिल्ल्यान उमेदवारी दाखल करूंक वेचणूक आयोगान मुदत वाढवून दिल्या। पणजे शारात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाक लागून जावपी धुल्लाचे प्रदूषण कमी जावचे म्हण इमॅजिन स्मार्ट सिटी एजन्सी IPSCDL पावलां उखलूंक सुरवात केल्या। स्मार्ट सिटीच्या कामाक लागून धुल्लाचे प्रदूषण येरादारीक आडखळी आणि लोकांच्या सुरक्षेविषयी मुंबईच्या गोय स्थित उच्च न्यायालयात 2 जनहितार्थ याचिका आयल्यात। रस्तो खणपाच्या कामाचो धुल्ल जाता, लोकांक दुयेसां जातात, प्रदूषण नियंत्रण मंडळाची देखरेख आणि नियंत्रण जाय अशे याचिकेत मागला। खंडपीठाच्या निर्देशाप्रमाण प्रदूषण नियंत्रण मंडळान शारातल्या अशा सुवातांनी पळोवणी केल्या। प्रदूषण तपासप चल्ला, अहवाल न्यायालयाक वतलो। फाल्यां 1 एप्रिलाक जज स्वता शाराची पळोवणी करतले। हे फाटभुंयेर शाळांत स्मार्ट सिटीच्या कामाची एजन्सी IPSCDL आणि कंत्राटदारांनी नितळसाणीच्या कामाक नेट आयला। मातयेच्यो राशी उखलतात, धुल्लाच्या सुवातींनी उदक मारून वलसाण करतात, धोक्याच्या सुवातींनी शिटकावणीचे बोर्ड लायल्यात। प्रदूषण आळाबंद हाडूंक उखलिल्ल्या पावलांविशी खंडपीठान सरकाराकडल्यान म्हायती मागल्या। 31 मे मेरेन कामां पुराय जावपाची मोख आसा। काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे गोयचे दोनूय उमेदवार आज जाहीर जावपाक शक्यताय आसा। काँग्रेस पक्षाचे दिल्ली जाल्ले केंद्रीय वेचणूक समितीचे बसकेत दोनूय उमेदवारांविशी निर्णयाक चर्चा जाल्या। पक्षाच्या केंद्रीय फुडाऱ्यांविशी जाल्ल्या बसकेत गोयचे विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव आणि प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर आणि काँग्रेसीचे गोय प्रभारी माणिकराव ठाकरे आशिल्ले। वळेरेत उत्तर गोयचे 3 जाण, दक्षिणेत 4 उमेदवारांची नावं चर्चेत आयिल्ली। गोय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर हांणी दिल्ल्या ह्या माहितीप्रमाण आज गोयचे दोनूय उमेदवार जाहीर जावंक शकतले। काँग्रेस पक्षान आता मेरेन उमेदवारांच्यो 7 वळेऱ्यो जारी केल्यात, तातूंत गोयच्या एकाय उमेदवाराचे नाव आयिल्ले ना। भाजपाच्यो दक्षिण गोयचे उमेदवार पल्लवी धेपो हांणी काल मडगवा प्रचाराक सुरवात केली। दामबाबा कनाल दवरून प्रचार सुरू जाल्लो। थंय कार्यकर्त्यांबरोबर बसका जाली। आपूण मडगावचीच धू, मडगावकारांचो आपल्याक मोठ्या प्रमाणात कौल मेळटलो असो विस्वास पल्लवी धेपो हांणी उक्तायलो। दक्षिण गोयात भाजपाचो उमेदवार कमीत कमी 50,000 मतांच्या आघाडीन वेचून येतलो असो विश्वास आमदार दिगंबर कामत हांणी उक्तायलो। मडगवा जाल्ले हे सभेक भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, दक्षिणेचे आदले भाजपा खासदार नरेंद्र सावयकार, फातोड्डेचे आमदार दामोदर नायक हेवूय आशिल्ले। भाजपान हे खेपे 370 आणि एनडीएन 400 पार संकल्प केला, तातूंत गोयची 2 कमळां रुजू जातली असो विश्वास प्रदेश अध्यक्ष तानावडे हांणी उक्तायलो आणि ते खातीर वेचणुके मेरेन कश्ट घेवपाचो उलो कार्यकर्त्यांक मारलो। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।